नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूयात काही ठळक घडामोडी. सर्वोच्च न्यायालयानं वक्फ सुधारणा कायदा 2025 पूर्णतः स्थगिती द्यायला नकार दिला असून या कायद्यातल्या काही तरतुदींना स्थगिती दिली आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई आणि न्यायमूर्ती ए जी मसीह यांच्या खंडपीठानं हा निर्णय दिला. वक्फ करण्यासाठी देणगीदार किमान 5 वर्ष इस्लाम धर्माचा अनुयायी असावा ही तरतूद न्यायालयानं स्थगित केली आहे. तसंच वक्फ बोर्डावर मुस्लिमेतर व्यक्तीची नेमणूक करण्याची तरतूद यासंदर्भात राज्य सरकारांनी ठोस नियम करेपर्यंत स्थगित राहील असं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आज मुंबईच्या राजभवनात राज्यपाल पदाची शपथ घेतली. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश श्री चंद्रशेखर यांनी आचार्य देवव्रत यांना पदाची शपथ दिली. राज्यात मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मंत्रालयातल्या राज्य आपत्कालीन कार्यकेंद्राला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. मुंबईत जिथे जिथे पाणी साचल्याच्या तक्रारी येत आहेत तिथे अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करून लवकरात लवकर पाण्याचा निचरा होण्यासाठी पंप बसवण्याचे निर्देश त्यांनी दिले. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा महायुतीनं विधानसभा निवडणुकीपूर्वी दिली होती. या आश्वासनाची पूर्तता एका महिन्याच्या आत केली नाही तर राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिला आहे. नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा विविध मागण्यांसाठी मोर्चा निघाला होता. यावेळी पवार यांनी हे वक्तव्य केलं. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज 119 अंकांची घसरण झाली आणि तो 81,785 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 45 अंकांची घसरण नोंदवत 25,069 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.